श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। आपण चांगदेव पासष्टीची 24वी ओवी आणि त्यावरील निरूपण विश्लेषण काल ऐकलं। सुंदर ओवी होती म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी दृष्टत्व तेने, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोने। दृश्य असल्यामुळेच ज्ञानाला दृष्टी प्राप्त होते किंवा दृष्टित्व प्राप्त होतं, परंतु दृश्य गेल्यानंतर दृष्टी आणि दृष्टा हे दोन्हीही त्याच्याबरोबर जातात, ते लोप पावतात आणि मग नाथ महाराजांची एक ओवी, जैसा दीपू दीपे लाविला लावताची तत्समान झाला। सांख्ययोगामध्ये किंवा ज्यावेळी ज्ञानयोग सुरू होतो त्यात दोन मार्ग सांगितले, एक उत्प्लवनाचा पक्षाचा मार्ग आणि दुसरा पिपिलिकेचा झाडावर चढून जाण्याचा मार्ग। दोन्ही मार्गांनी एकाच फळापर्यंत जाता येते, पण पक्षी हा जमिनीवरून उडून सरळ त्या फळाला झोंबतो आणि मुंगी किंवा माणूस हळूहळू हळूहळू फांद्यावर चढत 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 त्या फळापर्यंत पोहोचतो। तर एक निष्काम कर्मयोग हळूहळू चढण्याचा आणि दुसरा सरळ सरळ जाण्याचा ज्ञानयोग। तर दिवा दिव्याने लावता क्षणीच दुसरा दिवा पहिल्या दिव्याच्या समान होतो, तत्सम होतो, अशी योग्यता हे त्रिपुटी नष्ट झाली म्हणजे निर्माण होते। नष्ट म्हणणे चुकीचं आहे, ही त्रिपुटी विसर्जित झाली म्हणजे निर्माण होते। आज 25व्या ओवीकडे आपण वळणार आहोत। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। चांगदेव पासष्टीची 25वी होई। एवं एकची झाली ती होती, तिन्ही गेलिया एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपण साच। एवं एकची झाली ती होती, तिन्ही गेलिया एकची व्यक्ती, तिन्ही म्हणजे ती त्रिपुटी, दृष्ट दृष्टी दृश्य दर्शन। म्हणतात याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची दृष्टा दृश्य दर्शन ही तीन रूपे झाली आणि जसा ज्ञानाचा उदय झाला, ज्ञानाचा उदय होता बरोबर या तिघांचा विलय होऊन एक परमात्माच अवशिष्ट राहतो। किती साधे सोपे शब्द दिसतात, पण अर्थ इतका साधा आहे का? काय म्हणतात, जसा ज्ञानाचा उदय झाला तसा या तिघांचा विलय होतो। पहिले तर ही त्रिपुटी असायला पाहिजे, ती त्रिपुटी निर्माण व्हायला पाहिजे, त्यासाठी पहिल्याची ज्याची गरज आहे तो म्हणजे दृष्टा। पहिला दृष्टा हवा। आता आपण दृष्टा कधी होऊ? माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वयं दृष्ट आहेत, चांगदेव महाराज दृष्ट आहेत, त्यांना तो दृष्टा भाव आहे, ती दृष्टा होण्याची दृष्टी त्यांच्याजवळ आहे, पण आपल्याला तर पहिल्यांदा त्या स्टेजपर्यंत पोचायचं आहे। प्रत्येक क्षणाला, प्रत्येक एका मिनिटाला, एका क्षणाला आपल्याला ही जाणीव आणायला लागेल की मी एक पवित्र आत्मा आहे, आणि ती जाणीव एकदा का स्थायी झाली, ती जाणीव सस्टेनेबल झाली, स्थायी झाली, फिक्स झाली, स्टॅटिक झाली, म्हणजे मग हळूहळू दुसऱ्यांमध्ये सुद्धा तो आत्मा आहे हे जाणवेल। तर ज्या दृश्याची गोष्ट माऊली करत आहे ते दृश्य तेव्हा निर्माण होईल, नाही का? मी पवित्र आत्मा आहे याची सतत जाणीव झाली म्हणजे मग इतरही आत्मे ते सुद्धा पवित्र आणि शुद्ध आत्मेच आहे आणि ते इतर नसून ते मी आहे, तर ते दृश्य निर्माण झालं, त्याला पाहण्याची क्रिया या दर्शनामुळे झाली आणि नंतर त्याच्या पुढे त्रिपुटी समर्पित झाली, एवढी ती उच्च व्यवस्था आहे, उच्च अवस्था आहे। नाहीतर ही ओवी काय आहे? एवं एकची झाली ती होती, तिन्ही गेली आहे एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपण असाच, हे साधे शब्द आहेत ना, पण याच्यामध्ये किती गहन अर्थ लपलेला आहे, किती आतमध्ये माऊलींनी हे लपून सांगितलेली आहे ही गोष्ट। आता या ओवीमध्ये माऊली चांगदेवाला एका अर्थाने ज्ञान आणि अज्ञान याचा फरक दाखवत आहे। बरं, अज्ञान असेल तर ती भिन्नता जाणवेल आणि ज्ञान असेल तर तिन्ही गेली या एकची व्यक्ती हे कळेल। आणि जसं ज्ञान प्रकट झालं, ज्या क्षणी ज्ञान प्रकट झालं त्या क्षणीच ही त्रिपुटी गायब होते। तर दर्शनाची तीन रूपे होतात, दृष्टा, दृश्य, दर्शन, ही तीन रूपं होतात आणि ज्ञानाचा उदय झाला रे झाला तर मग त्या तिघांचा विलय होतो। तर माऊली ज्ञान आणि अज्ञान यातील फरक, अंतर हे स्पष्ट करून दाखवत आहे। एकाच वस्तूच्या एक, दोन, तीन किंवा अनेक वस्तू झाल्या आणि त्या तशा दिसल्या तरी अज्ञान नाही, पण ती एकाच वस्तूची आहे ही जाणीव झाली पाहिजे। म्हणजे एकच पाणी लाटा होणे, बुडबुडे होणे हे होताना दिसलं तर ते पाणी आहे, लाटा आहे, बुडबुडे आहे, तरी ते सगळं पाणीच आहे असं जर वाटत असेल तर त्यात अज्ञान नाही। पण मुळात जर आपल्याला ती लाट वेगळी दिसत असेल, बुडबुडा वेगळा दिसत असेल, तळं वेगळं दिसत असेल, तलाव वेगळा दिसत असेल, डॅम वेगळा दिसत असेल, तर मग एकाच पाण्याला भिन्नत्वाने पाहणे म्हणजे मग ते अज्ञान होय। त्या बुडबुड्यांमध्ये भिन्नता पाहणे हे खरे अज्ञान। एक परब्रह्म अनेक रूपांनी नटले आणि त्या भिन्न भिन्न वस्तूंमध्ये भेद मानणे हे अज्ञान आहे। एकच परमात्मा अनेक अवतार घेऊन प्रकट झाला, ज्याला दशावतार म्हणतो, किंवा निर्निळ्या ईश्वराच्या ज्याची आपण आराधना करतो, पूजा करतो, त्यांच्यामध्ये जो ईश्वर भाव आहे तो ईश्वर भाव एकच आहे, परमात्मा भाव एकच आहे, पण त्याला निरनिराळी नावं दिलीत, कुठे अंबिका, भगवती, दुर्गा ही नावं असतील तर कुठे गणेश, शंकर, राम, कृष्ण ही नावे आलीत। तर मग तोच राम, तोच कृष्ण, तोच दत्त, तोच गणेश असे जर वेगवेगळे भाव तुम्हाला दिसत असेल तर मग त्याला पाहणेच नाही। पण जर त्यातलं तत्व, ईश्वर तत्व हे एक आहे असं जर जाणवत असेल की या सर्वांच्या मध्ये एकच चैतन्य आहे, एकच ईश्वर तत्व आहे, त्यांची नावं भिन्न भिन्न आहे, तर मग हे अज्ञान नाही आहे, बरं का? म्हणून कोणी दत्ताची पूजा कशी करत असेल, कोणी शंकराची करत असेल, कोणी गणपतीची करत असेल, यात आपल्याला अनेक देवतांची पूजा होताना दिसत असेल, पण त्या अनेक देवतांच्या ठिकाणी माणसाची श्रद्धा स्थिर होत आहे। तर श्रद्धा जर स्थिर होत असेल तर मग तिथे अज्ञान नाही। पण राम वेगळा, कृष्ण वेगळा, दत्त वेगळा यांचे डिपार्टमेंट निरनिराळे आहेत असं जर दिसत असेल तर मग तो भेद झाला। पण जसं निरनिराळे डिपार्टमेंट जरी असले तरी युनिव्हर्सिटी मात्र एक आहे असा जर एकत्वाचा तुमचा भाव असेल तर ते अज्ञान नाही आहे। पण मेडिकल सायन्स शिकणाऱ्यांनी म्हणायचं की नाही इंजिनिअरिंग फालतू आहे, आणि इंजिनिअरिंग शिकणाऱ्यांनी म्हणायचं की मेडिकल सायन्स फालतू आहे, तर मग ते सगळं अज्ञान झालं। तर असा हा वेगळेपणाचा भेद जर असेल तर अज्ञान आहे, आणि एकत्व असेल तर मग ते ज्ञान आहे, तरी तिन्ही भ्रांती एकपण असाच। आता ज्ञान आणि अज्ञानाचा भेद कशाप्रकारे दाखवला माऊलींनी? एवं एकची झाली ती होती, तिन्ही गेली आहे एकची व्यक्ती, तिन्ही, तीन म्हटलं आहे तिथे, तरीसुद्धा तरी तिन्ही भ्रांती एकपण असाचं. तिघांना तीन म्हटलं तर ते भ्रांती आहे, ते अज्ञान आहे. आणि ज्ञान काय आहे? एकपण असाचं. एकपण असाचं हे ज्ञान आहे. एकच चैतन्य सर्व वस्तूंमध्ये निरनिराळ्या अंगाने अभिव्यक्त होत आहे असे वाटणे, ते सर्वच एक आहे असे पटणे हे ज्ञान आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या माऊली सांगतात, सांख्ययोगाचा अध्याय आहे तो, या उपाधिमाजी गुप्त चैतन्यसे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. तर ही उपाधी कोणती? उपाधी तंत्र शरीर, जे अर्जुनाला हे माझे नातलग, ते माझे मित्र, हे माझे वडील, ते माझे आजोबा, हे माझे चुलत भाऊ, हे सगळं जे दिसत होतं, ती जी उपाधी होती, ही सगळी जी नामं मी आत्ता घेतली ती सगळी उपाधी आहे. सर्व प्रकारची रिलेशनशिप ह्युमन बीइंगमध्ये ही उपाधी आहे. तर त्या उपाधी तंत्र शरीरामध्ये एकच गोष्ट ठासून भरलेली आहे, ते म्हणजे चैतन्य. या उपाधी माझी गुप्त, गुप्त आहे बरं, दिसत नाही, म्हणजे उघड्या डोळ्याने दिसत नाही, पण जर दृष्टा असेल तर त्याला दिसते. साक्षीभाव असेल, दृष्टाभाव असेल, तर त्याला ते चैतन्य दिसेल, जे गुप्त असलेलं चैतन्य ते दिसेल, त्या आत्म्याचा प्रकाश दिसेल, ती संवित्ती दिसेल. पण अज्ञान असेल किंवा आपण देहभावाने पाहू, तर हा गरीब, हा श्रीमंत, हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा मुसलमान, हा हिंदू असंच दिसणार आपल्याला. पण जर चैतन्य का दिसत असेल तर मग ज्ञानाची प्राप्ती होण्याचा संभव आपल्या ठिकाणी आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. काय स्वीकारिती? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. या सर्व उपाधींमध्ये चैतन्य हे सर्वत्र भरलेलं आहे. हे कोणाला कळतं? हे ज्यांना कळतं त्यांना संत म्हणतात. नुसतं टिळा लावल्याने संत होत नाही, नुसतं वारकऱ्यांची टोपी घातल्याने संत होत नाही, नुसतं टाळ मृदंग पेटी वाजवल्याने संत होत नाही. संत म्हणण्याचा पहिला क्रायटेरिया, द फर्स्ट स्टेप, पहिली स्टेप आहे ही, की सर्वांभूती गुप्त चैतन्य तुम्हाला दिसलं पाहिजे. दृष्टा होऊन तुम्हाला ते चैतन्य दिसलं पाहिजे, तर मग त्याला संत म्हणण्याला, नाहीतर हप हप लावायचं आणि स्वतःला हरिभक्त परायण म्हणायचं, त्याला काही अर्थ नाही आहे. ही कसोटी आहे, ही पहिली स्टेप आहे, हा क्रायटेरिया आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि अविद्येच्या उपाधीमुळे सर्वसामान्य माणसांना हे सर्व प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे, जीवजंतू आहे, असं भिन्न भिन्नपणाचा अनुभव येतो. वास्तविक त्या सर्वांमध्ये तेच एक आत्मतत्व गुप्त रूपाने बसलं आहे. आत्मतत्व म्हणा, ईश्वर तत्व म्हणा, परमात्मतत्व म्हणा, ते आत्मतत्वच सर्वत्र भरलेलं आहे. ही कोणाला ध्यानात येत नाही, आणि जर ध्यानात येत असेल तर संत, आणि ध्यानात येत नसेल तर मग आपण अज्ञानी म्हणायचं. मीच एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे जीत जगाचे नी प्राणी वर्तत असे. त्या अष्टांग योगाच्या 6व्या अध्यायामध्ये मीच एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे जीत जगाचे नी प्राणी वर्तत असे. मी स्वतः एकच अनेकपणाने, बघा फार फार मजा आहे बरं ज्ञानेश्वरीची. इतकं सुंदर माऊलीचं उलगडून सांगणे हे, हाच एक हे वैशिष्ट्य ज्ञानेश्वरीला इतर सर्व ग्रंथांपासून निराळ करते बरं का. मीच एक अनेकपणे, आता किती शब्द, एक अनेकपणे, एक अनेक, एक अनेकपणे कसं होऊ शकते? एकच जर असेल तर त्याला अनेक व्हायची काय खुशी आली, का म्हणून अनेक झालं? आणि जर अनेक आहेच मग ते एक कसं होऊ शकतं? आणि इथेच सगळं ज्ञान दडलेलं लपलेलं आहे, इथेच सगळी ज्ञानेश्वरी लपलेली आहे. मीच एक अनेकपणे वेगळालेली प्रकृती गुणे. आता लगेच माऊली एक्सप्लेन करतात की हा अनेकपणा का बरं झाला. अनेकपणा मी जरी निर्माण केला पण तरी त्याला मी जबाबदार नाही. या अनेकामध्ये अनेकपणाने मी एकच जरी प्रेझेंट असेल तरी त्या अनेकपणाला मी जिम्मेदार नाही. मग कोण जिम्मेदार आहे? हे का होते? कारण वेगळालेनी प्रकृती गुणे. या प्रकृतीच्या गुणांमध्ये ही 6व्या अध्यायातली ओळी आहे, पण याचा संबंध सरळ 14व्या अध्यायाशी आहे, ज्याला गुणातीत योग म्हणतो. ती प्रकृतीचे गुण रज तम सत्व, आणि तिन्ही प्रकारचे जे गुण आहे त्या तिन्ही प्रकारच्या गुणांमध्ये युनिक कॅरेक्टर आहे की ते जीवाला बांधतात. दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती, कोणती संपत्ती जरी असेल तरी शेवटी ते माणसाला, त्या जीवाला बंधनात टाकतातच टाकतात. मी सात्विक कर्म करतो, सत्वगुणी आहे, चांगल्या गोष्टी करतो म्हणून मी त्या कर्माच्या बंधनापासून मुक्त होऊ शकत नाही. सत्वगुण जरी असतील तरी त्याचेही पाश आहे जीवाला बांधायचे. सत्वगुण असेल तरी तो मी ज्ञानी आणि मी सुखी या दोन पाशांनी त्या जीवाला बांधतो. आणि त्या जीवाला बांधल्यामुळे तो जीव परत बांधल्या जातो आणि परत परत त्याला इथे यावं लागतं. कशाप्रकारे? वेगळालेनी प्रकृती गुणे. मीच एक अनेकपणे वेगळालेनी प्रकृती गुणे, जीत जगाचीनी प्राणे वर्तत असे. या जगामध्ये प्राणी होऊन, प्राण्यांमध्ये प्राण म्हणून, प्राण ऊर्जा होऊन मीच वर्तत असतो. आता आहे ना, किती डिफिकल्ट आहे प्रमेय समजण्यासाठी, ही थिअरी समजण्यासाठी किती अवघड आहे. की पहिले मी एकटाच आहे, पण मीच एक अनेकपणे. मी एक जरी आहे तरी मी लहान लहान भागामध्ये विभक्त होऊन चैतन्याच्या तुकड्यामध्ये, चैतन्याच्या कणामध्ये अनेकपणाने भासतो. पण हा अनेकपणा भासत जरी असला आणि त्यात मीच जरी छोट्या छोट्या तुकड्यात असलो तरी तो अनेकपणा माझ्यामुळे नाही आहे. स्पष्ट सांगतात तो अनेकपणा कशामुळे आहे? प्रकृतीजन्य गुणांमुळे. आणि हे कुठून आलेत? हे जन्मोजन्मीचे कर्म आणि त्या कर्माचे बंधन आपण निर्माण केलेले आणि त्या बंधनात बांधल्या गेल्यामुळे आपण पुनरपी जननम पुनरपी मरणम या साखळीत अडकलो आणि परत परत आलो. पण तरी मी त्यात नाही, जीत जगाचीनी प्राणे वर्तत असे. आणि अशा प्रकारे मी स्वतः परमात्मा असून त्या छोट्या छोट्या चैतन्याच्या पीसेसमध्ये प्राण होऊन जीव होऊन मी स्वतःच वर्तत असतो. ऐके जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू तया कल्पांती जेथ निक्षेपू होयते स्थान मी. ऐके जगाचे बीज जो संकल्पू. आता हे छोटे छोटे चैतन्याचे पार्टिकल्स, पार्टिकल ऑफ युनिव्हर्सल कॉन्शियसनेस, या कॉस्मिक जगाचे जे पार्टिकल चैतन्याच्या रूपाने स्टीफन फ्लेमिंग्स, स्टीफन हॉपिंग्स किंवा स्टीफन हॉपकिन्स हे सगळे वैज्ञानिक होऊन गेले फिजिकल शास्त्राचे, ज्यांनी चैतन्यावर खूप संशोधन केलं, कॉन्शियसनेसवर, कॉस्मिक रेडिएशन्सवरती, कॉस्मिक एनर्जीवरती खूप संशोधन केलं, खूप रिसर्च केली. आणि त्या संशोधनातून सुद्धा त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की युनिव्हर्समध्ये, या कॉस्मॉसमध्ये काही असे पार्टिकल्स आहेत, कॉस्मॉसची एनर्जी सर्वत्र भरलेली आहे. आणि हे कॉस्मॉस इन्क्लुसिव्ह एक्सक्लुसिव्ह दोन्ही रूपामध्ये सर्वत्र ठासलेलं भरलेलं आहे. ऐके जगाचे बीज जो संकल्पू अव्यक्त वासना रूपू तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते स्थान मी. कोणतं स्थान आहे? ते स्थान ज्या ठिकाणाहून हे सगळं युनिव्हर्स, सगळं कॉस्मॉस, सगळी कॉन्शियसनेस रेग्युलेट होते. ते स्थान मी, आपण हिंदू फिलॉसॉफीमध्ये, हिंदू मायथॉलॉजीमध्ये त्याला परमात्मा म्हणतो. त्यालाच मेटाफिजिकल सेन्समध्ये युनिव्हर्स किंवा कॉस्मॉस किंवा कॉन्शियसनेस किंवा कॉस्मिक एनर्जी म्हणतो. तर ते स्थान मी ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी तेव्हा सांगितलेलं आहे 800 वर्षापूर्वी. राजेव ऐके जगाचे बीज जो संकल्पू, या जगाचं बी मी आहे. या जगाला, या प्रकृतीला प्रसवणारी ती माया, माया ही त्याची आई होऊन प्रसवते, पण तिथे मायेमध्ये बीज ठेवणारा मी आहे. परमात्मा सांगत आहे, त्या मायेमध्ये बीज ठेवणारा मी आहे. माया म्हणजे आपलीच पडलेली आपली सावली समजा, तर तशी ती परमात्म्याची सावली आहे. परमात्म्याची सावली ही माया आहे. मायेपासून हे जग प्रसवते आणि त्याच्यामध्ये आपोआप तर प्रसवत नाही, त्याला बीज पाहिजे. तर ते परमात्मा बीज होऊन तिथे राहतो. त्याचे बीज मी होय, ते स्थान मी अव्यक्त वासना रूपू, आणि त्या अव्यक्त रूपामध्ये वासनेच्या रूपाने ते बीज मी तिथे ठेवतो. तया कल्पांती जेथ निक्षेपू होय ते स्थान मी. आणि परत कल्प अंत झाल्यानंतर कल्पांताच्या वेळी हा संपूर्ण व्यक्त पसारा ज्या ठिकाणी, ज्या अव्यक्तात लीन होतो, ते अव्यक्तातलं स्थान मीच आहे, असं परमात्मा बजावून सांगतात 6व्या अध्यायामध्ये. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवण उठावसे, परी प्राणियांचे दैव कैसे जे न देखती माते. अरे अर्जुना, म्हणून मी नाही असं कोणतं स्थळच नाही. दुर्दैव प्राण्यांचं की ते मला पाहू शकत नाही. हे सुंदर विश्लेषण आपण इथे थांबूया. थांबायच्या आधी ही 25वी ओवी एकदा परत उच्चारूया.
एवमेकाची झाली ती होती, तिन्ही गेली या एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपण साच.
इथे ज्ञान आणि अज्ञान याच्यामधलं भेद माऊली चांगदेवांना सांगत आहे, आणि तो भाग उद्याही आपण पुढे घेऊन जाऊ. आज इथे थांबू.
कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.